पवित्र शास्त्र बाइबल वाचन कार्यक्रम अध्याय 9 मराठी मत्तयकृषुवर्तमान अध्याय 9 पक्षघाती मनुष्याला बरे करणे। तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास पोहोचला। मग पहा, खाटेवर पडलेल्या कुणी एका पक्षघाती मनुष्यास त्याचकडे आणले। तेव्हा येशू त्यांची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुष्यास म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे। मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो। येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतकरणात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठ चाल असे बोलणे यातून सोपे कोणते? तरी मग पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून। मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा। मग तो उठून आपल्या घरी गेला। हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे गौरव ते करू लागले। मत्तयाला पाचारण। मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये। तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला। नंतर असे झाले की तो घरात जेवावयास बसला असता पहा, बहुत जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले। हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून तो त्यास म्हणाला, निरोग्यास वैद्याची गरज नाही तर दुखणाईतास आहे, मला दया पाहिजे, यज्ञ नको। याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण मी धार्मिकास नाही तर पापीजनास बोलवावयास आलो। उपास उपास। त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, आम्ही व परुषी पुष्कळ उपास करतो, तुमचे शिष्य उपास करीत नाही हे का? येशूने त्यास म्हटले, वऱ्हाड्यांच्या बरोबर वर आहे तोपर्यंत त्यांच्याने शोक करवेल काय? परंतु त्याचपासून वराला घेऊन जाण्याचा काळ येईल तेव्हा ते उपवास करतील। कोऱ्या कपड्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला कोणी लावित नाही, कारण धड करण्याकरिता जे कोरे लावले जाते ते जुन्याला फाडून घेते व भोक अधिक मोठे होते। तसेच नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात कोणी घालित नाहीत, घातला तर बुदले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुदले नाचतात, तर नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात। याईराची कन्या व रक्तस्त्रावी स्त्री। याईराची कन्या व रक्तस्त्रावी स्त्री। तो त्यांच्याबरोबर हे बोलत असता पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिजवर ठेवा म्हणजे ती जिवंत होईल। तेव्हा येशू उठून त्याच्याबरोबर गेला व त्याचे शिष्यही गेले। मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईन। तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हटले, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, आणि ती स्त्री त्याच घटकेस बरी झाली। मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजविणाऱ्यास व गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणाला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे। तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला। मग लोकसमुदायाला बाहेर लावल्यावर त्याने आत जाऊन मुलीचा हात धरला आणि ती उठली। ह्या गोष्टीची कीर्ती त्या अवघ्या देशात पसरली। दोन अंधळे। मग येशू तेथून पुढे जात असता दोन आंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे, म्हणून तुम्ही विश्वास धरिता का? ते त्याला म्हणाले, होय प्रभूजी. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो असे म्हटले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. मग येशूने त्यास निक्षून सांगितले की हे कोणाला कळू नये म्हणून सांभाळा. तरी ते तेथून निघून जाऊन त्या अवघ्या देशात त्याची कीर्ती गाजवू लागले. मुका भूतग्रस्त. मग ते तेथून जात असता पहा, लोकांनी कोणी एका मुक्या भूतग्रस्ताला त्याचकडे आणले. त्याने भूत काढल्यावर तो मुका बोलू लागला. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते. परंतु परुषी म्हणाले, हा भूतांच्या अधिपतीच्या साह्याने भूते काढतो. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवित, राज्याची सुवार्ता गाजवित आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरातून व गावातून फिरला. ख्रिस्ताला लोकांचा कळवळा येतो. तेव्हा लोकसमुदायास पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते रंजित झालेले व शिनलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.